पौला तिमथ्याल बिहरा पात्रा ओद्या योग मा लाडको पोहो तिमोथियाल ख्रिस्त इसुमाय जी जीवन है त्या वचना प्रमाणे देवा मोर्जे को ख्रिस्त इसुई दोवाडलो प्रेषित पोल या असने देव आबो एन इसु ख्रिस्त आपे दोनी यापाने दोया कीव एन शांति रोई ज्या मा वाड वडला देवा आय चोखे मोने सेवा को हू त्या देवा आय आभार मानू एन आय मा प्रार्थने मा रात दिही तो ध्यान योग सारको को हू तो आहवे मुनामा एन तुल मेरना वोड लागी एन ये खुशी को आय बोआ गई हो मालका वरियो जो तो मजबूत बरसो है जो पोइला तो ढोले आई हो लोई सिये मा तोस तो आई हो यूनिका मा तोस तुम्हाय भी है ओहड़ी मान खात्री है या कारणाहटी आय तुल दियान कोई दाहू का देवाजी देनगी माये तुवई आत थोविन तुल बोरकत देनेल ती तुम्हाय है ती वादार तो रो कहका देवे आफाल बीरियो नाही तर गोतिये मोये एन सावेद मोना आत्मा देनलो है तू आपे मालका बोदल साक्षी दा आय जो त्या कैदी त्या तू मा लाज दो हे मा तर देवा गोती माया पोरमाने हरे बातमे हटी मा रे दुख हवा ते आम्हाल तार्या एन चोखा हादने कोई हादला है ई आमे कामा पोरमाने नाही ते त्या स्वतः बेत एन दोया ये पोरमाने कोया ए दोया दुनिया काळा अगला ख्रिस्त येशुमा अफावो कोआमा इनलिया ती ती आमी आमे तारणार इसु ख्रिस्त ओ जोवे एनो तोवे ई देखाय गोयली है ते मोताल नाश कोयो एन हारे बातमी असने जीवन एन नाश नाय ई देखाड्या मान ते देवाहरी बातमी आखणारो प्रेषित एन हिकाणारो एको नेमलो आतो या हटी ये दुखे आय हावी रोयलो है तेरी आय लाजवाय नाय काका जावो माय बोर्स थोलो है त्याला आय वळखू एन तो मा किमती गोड त्या पासा येना दिहा अटी राखा गोतीवान है एकोय मा खात्री है ज्या हरा वचना शिक्षण मापाने ओनाय लेदला है ती ख्रिस्त इसुमाय तो बोरसो एन मोया यामाय मजबूत राख तो ताबे कोली हरी गोट आफामा वहती कोणारा चोखा आत्मामा सांभाळ ई तूल मालूम है का आशिया माने इनला बादा ख्रिस्ती लोक मान सोडी गोयला है त्यामाय फुगल एन हर मग्ने सिया हेता अने सिफरा गोआवो मालेक मोया कोए कहका ते सदा मान मेळीन मा समाधान कोइहा एन त्याल मा बेडी लाज लागी नाय तर तो रोम सैरामा आतो तोवे ते आय जोडियो ताव होदु खूप मेहनत कोईन मान होदी काढ्या इसु ख्रिस्त जो पासोई तो देही मालक त्याल हरी बोरकत दे ते मान इफिसामा खूप मदत कोही ए तुल हरा मालूम है।